श्री ज्ञानेश्वरी। ज्ञानेश्वरीवर प्रेम करणाऱ्या सर्व भाविकांना नमस्कार। अठराव्या अध्यायातील 66व्या श्लोकाचं निरूपण सुरू केलेलं आहे, काल याचा पूर्वार्ध घेऊन झाला। हा महत्त्वाचा श्लोक 66वा, सर्व धर्मान परित्यज्य मामेकं शरणं रजः अहं त्वा सर्व पापेभ्यो मोक्ष इष्यामि मा शुचः तू शोक करू नकोस। सर्व धर्मान परित्यज्य, सर्व धर्माचा त्याग कर, धर्म अधर्म या मागच्या अज्ञानाचा त्याग कर, आणि त्याग करून काय काय कर, मामेकं शरणं रजः, मम एकम शरणम व्रजा, मला एकट्यालाच शरण आहे, दुसरं काहीच करू नको। आता शरण येणे म्हणजे काय? शरण येण्याच्या निरनिराळ्या व्याख्या माऊलीनी समजावून सांगितल्या। सुवर्णमणी सोनया ये कल्लोळ जैसा पाणीया, सुवर्णमणी सोनया, सोन्याचा जो मणी असतो आणि जे सोनं असतं ते दोन्ही एकच असतात ना, त्यांना वेगवेगळं करणं शक्य आहे का? त्या सोन्याचा आकार मणी म्हणून झाला, पण तो मणी तर सोन्याचाच आहे ना, म्हणून सोन्यात आणि सोन्याच्या मण्यामध्ये काहीच फरक नाही। अशा प्रकारे तुझ्यात आणि माझ्यात जेव्हा काहीच फरक राहणार नाही, अशी जेव्हा तुझी बुद्धी, अशी जेव्हा तुझी समजूत होईल, तेव्हा तुला सर्वांच्या ठाई तो परमात्माच दिसेल। सुवर्णमणी सोनया ये कल्लोळू जैसा पाणीया तैसा मज धनंजया शरण येणे तू। अशा प्रकारे हे धनंजया, हे अर्जुना, तू मला शरण ये। इथपर्यंत आज काल आपण पाहिलं होतं, यापुढील उभ्या आज आपण पाहणार आहोत या श्लोकाच्या। पुंडलिका वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम, श्री पंढरीनाथ महाराज की जय। मग ताकौनिया काढिले लोणी मागवते ताके घातले, परी न घेपे काही केले तेणे जेवी। लोह उभे खाय माती ते परिसाचिये संगती, सोने जालया पुढती न शिबीजे मळे। हे असो काष्ठा पासूनी मथुनी घेतलिया वन्ही, मग काष्ठेही कोंडोनी नठके जैसा। तैसे अद्वयत्वे मज शरण रिघालिया तुझ, धर्म धर्म हे सहज लागतील ना। अर्जुना काय दिन करू, देखता हे अंधारू की प्रबोधी होय गोचरू स्वप्न भ्रमू। मग ताकातून काढलेले लोणी ताकामध्ये पुन्हा घासले तर ते ताकात विरघळते का? अजिबात विरघळत नाही, ते मिसळतच नाही ताकात, कारण ते ताकातूनच निघालं आहे बरं, ताकातूनच ते लोणी वेगळं केलं आहे, आणि त्या लोण्याला परत ताकात विरघळत तर मिसळत नाही। लोखंड जरी उभे टांगून ठेवले तरी त्याला गंज चढतो, पण तेच लोखंड परिसाच्या योगाने सोने झाले मग त्याला गंजाचा स्पर्श होत नाही। हे राहुदे, एखाद्या लाकडापासून मंथन करून अग्नी उत्पन्न केल्यावर मग तो जसा लाकडांनाही कोडून राहत नाही, लाकडांनाही तो आगेत जाळून टाकतो, त्याप्रमाणे अद्वैत भावाने मला एकदा शरण आले तर मग शरण आल्यावर तुला धर्म किंवा अधर्म हे सहजच बाधक होणार नाही, हे काही उरणारच नाही। अर्जुना, सूर्याला अंधाराची खबरसुद्धा नसते, किंवा जागृत अवस्थेमध्ये स्वप्नभ्रम होत नाही. त्याप्रमाणे माझ्याशी ऐक्य पावल्यानंतर हे काहीच उरत नाही, अशा पद्धतीने तू मला एक हो, मला शरण ये. तैसे मजसी एकवटले या, मी सर्व रूप वाचुनिया, आन काही उरावया कारण असे, म्हणून तयाचे काही चिंती ना पुल्या ठाई, तुझे पाप पुण्य पाही मी ची होईन. जळी पडिलिया लवणा, सर्वही जळ होय विचक्षणा, तुझ मी अनन्य शरणा होईन तैसा. तेथ सर्व बंध लक्षणे, पापे उरावे दुजेपणे, ते माझ्या बोधी वायाने होनी जाईल. ई तुलेनी आपै सया, सुटलाची आहासी धनंजया, घेई मज प्रकाशोनिया, सोडवीन तू ते. अगदी त्याप्रमाणे माझ्याशी ऐक्य पावल्यावर मी जो सर्व रूप, त्या माझ्याशिवाय दुसरे काही उरण्याला कारणच राहत नाही. म्हणून तू आपल्या ठिकाणी तुझ्या धर्म आणि अधर्मविषयी या सर्व गोष्टीविषयी तू काही काळजी करू नको. फक्त तू मला एकट्याला शरण आहे, तुझे पाप आणि पुण्य सगळं मीच होऊन जाईल. तुला पाप आणि पुण्य याचा वेगळा विचार करायची गरज नाही. हे चतुर अर्जुना, मीठ हे पाण्यात पडले म्हणजे त्याचे सर्व पाणीच पाणी होते. मला अनन्य भावाने शरण येणारा त्या तुला, जसे मीठ पाण्यात पडल्यावर पाणीच पाणी होईल ना, मला एकदा शरण आला की मग सर्वत्र तुला मीच मी होईल. मीसुद्धा तुला मीच दिसेल, तूसुद्धा मीच दिसेल, तुझ्या अवतीभोवती असणारे सुद्धा मीच दिसतील, म्हणजे तुझं सर्व काही मीच होऊन जाईल. तेव्हा माझ्याहून भिन्नपणाने असणे हे जे सर्व बंधरूपी पाप आहे, ते द्वैत भावरूपी पाप माझ्या बोधामध्ये नाहीसे होईल. अर्जुना, एवढ्याने तू आपोआप सुटशील, मुक्त होशील, तुझी सुटका होईल आणि तू मला चांगल्या प्रकाराने जाणून घे, म्हणजे मी तुला मुक्त करीन. या कारणे पुढती हे आधीन वाहे चित्ती, मज एकासी ये सुमती जाणोनी शरण. ऐसे सर्व रूप रूपसे, सर्व दृष्टी डोळसे, सर्व देश निवासे बोलिले श्री कृष्णे. मग सावळा सकंकणू बाहू पसरोनी दक्षिणू, आलिंगिला स्वशरणू भक्तराजूतो. न पवता जयाते काखे सुनी बुद्धीते, बोलणे मागवते वो सरले. ऐसे जे काही एक बोला बुद्धी सिंही अटक, ते ध्यावया मिख खेवाचे केले. या कारणामुळे येथून पुढे चित्तामध्ये तू चिंता बाळगू नको अर्जुना. हे सुबुद्धी, तू मला एकाला जाणून शरण ये. बाकी सगळं सोडून दे, धर्म अधर्म सगळं काही सोडून दे आणि फक्त मला एकट्याला शरण ये. सर्व रूपाच्या योगाने जो रूपवान आहे, सर्व दृष्टीच्या योगाने जो डोळस आहे, जो सर्व देशामध्ये राहणार आहे, असा तो श्रीकृष्ण, त्या श्रीकृष्णाने याप्रमाणे अर्जुनाला आपला संदेश दिला, आपलं ज्ञान सांगितलं. मग श्याम सुंदर श्रीकृष्णाने आपला कंकणयुक्त उजवा बाहू पसरून आपल्याला शरण आलेला भक्त श्रेष्ठ अर्जुन त्याला आलिंगन दिले. मग सावळा सकंकणू, ज्याच्या हातामध्ये कंकण आहे, जो दिसायला सावळा आहे, आणि बाहू पसरूनी दक्षिणू, त्यांनी आपला उजवा हात असा हग देण्यासाठी, आलिंगन देण्यासाठी पुढे केला. आलिंगिला स्वशरणू भक्त राजूतो, आणि असा आपल्याला शरण आलेला अर्जुन त्याला आपल्याला हृदयाशी लावला, त्याला आलिंगन दिले. ज्या ठिकाणी प्राप्त न होता वाचाही बुद्धीला काखेत मारून माघारी परतली. वाचा बुद्धी यांचा कुठे काही लाग लागला नाही. आता कुठे तो श्रीकृष्ण, आणि त्याला तो श्रीकृष्ण आलिंगन देतोय अर्जुनाला. मग तिथे अर्जुनाची बुद्धी किंवा हृदय किंवा काय, कुठे काय, परमात्मा स्वतः त्याला आलिंगन देतोय. असे जे काही एक वाचेला आणि बुद्धीला प्रवेश करण्यास कठीण, ते अर्जुनाला देण्याकरिता देवानी आलिंगनाचे निमित्त केले. आणि अशा प्रकारे आलिंगन देण्यामुळे काय झालं, हृदया हृदय एक झाले, ये हृदयीचे ते हृदयी घातले, द्वैत न मोडिता केले आपणायसे अर्जुना. दीपे दीप लाविला तैसा परिश्वंगू तो झाला, द्वैत न मोडिता केला आपण पे पार्थू. तेव्हा सुखाचा मगतया पुरुवाला जो धनंजया, तेथ वाडू तर्ही बुडोनिया ठेला देऊ. सिंधू सिंधुते पाव जाये, ते पावणे ठाके दुणा होये, वरी रिगे पुरवणीये आकाशही. तैसे तया दोघांचे मिळणे, दोघानावरे जाणावे कवणे, किंबहुना नारायणे विश्वकुंदले. तेव्हा आलिंगन द्यायच्या वेळी देवाचे आणि अर्जुनाचे हृदय एक झाले. हृदया हृदय एक झाले, ए हृदयीचे ते हृदयी घातले. दोघांचे हृदय एक झाल्यामुळे देवाने आपल्या हृदयात असलेला ज्ञानाचा जो बोध तो अर्जुनाच्या हृदयामध्ये घातला, आणि देव आणि भक्त हे द्वैत न मोडता, इथे द्वैत मोडू दिलं नाही बरं का, अशा प्रकारे देवाने अर्जुनाला आपल्या सारखं करून घेतलं. द्वैत जाऊ दिलं नाही, कारण अर्जुनाकडून युद्ध करवून घ्यायचं अजून शिल्लक आहे. म्हणून द्वैत न मोडिता केले आपणा ऐसे अर्जुना, ही काही सोपी स्थिती नाही आहे. द्वैतही मोडू द्यायचं नाही, आणि आपल्या योग्यतेचंही करायचं आहे. आपुलिये समसाठी करुणी ठेला, अशा प्रकारची स्थिती तिथे निर्माण झाली. एका दिव्याने दुसरा दिवा लावला असता दिसाव्यास जरी जे दोन दिसतात तरी प्रकाशाच्या दृष्टीने ते एकसारखेच असतात, त्यांचे ऐक्य मिळत नाही. त्याप्रमाणे या आलिंगनाचा प्रकार होता, म्हणजे द्वैत, देव आणि भक्त हे निरनिराळे आहे असं द्वैत हे न मोडू देता देवाने अर्जुनाला आपल्या योग्यतेचं आपल्या स्वरूपामध्ये मिळवून घेतलं. तेव्हा मग त्या अर्जुनाला जो सुखाचा पूर आला, त्या पुरामध्ये त्याच्याबरोबर देवासही सुखाचा पूर आला, आणि तो इतका मोठा पूर होता की देव जरी सर्व शक्तिमान होते तरी ते त्या सुखाच्या पुरामध्ये बुडून राहिले. तेव्हा सुखाचा मगतया पुरुवाला जो धनंजया, तेथ वाढू तरी बुडोनिया ठेला देऊ. देवा देवसुद्धा त्या भावपूर्ण सुखामध्ये, भावपूर्ण सुखाच्या पुरामध्ये बुडून गेला. समुद्राला समुद्र जेव्हा मिळण्यास जातो तेव्हा ते मिळणे एकीकडेच राहते, आणि दुप्पट पाणी जे आहे ते दुप्पट होते, आणि शिवाय भरतीला आकाशात वर चढते, इकडची लाट तिकडच्या लाटेवर थोपते, तेव्हा पाणी आकाशात उडू लागते. अगदी त्याप्रमाणे त्या दोघांचे मिळणे हे अप्रतिम अद्वितीय होते आणि दोघांनाही आवरत नव्हते. आता ते कोणी जाणावे, फार काय सांगावे. नारायणाने हे संपूर्ण विश्वच कोंदून ठेवले जणू अशी तिथे परिस्थिती निर्माण झाली. असा हा सुंदर भाग माऊलीने नटवलेला आहे. यातील फार सुंदर सुंदर ओव्या, ऐसे सर्व रूप रूपसे, सर्व दृष्टी डोळसे. श्रीकृष्ण परमात्म्याला किती सुंदर उपमा देतात माऊली, सर्व रूप रूपसे, सर्व रूपांमध्ये रूपवान, सर्व दृष्टी डोळसे. दृष्टीयुक्त जितके पदार्थ आहेत त्याच्यामधला डोळस सर्व देश निवासे, जो सर्व देशांमध्ये निवास करतो, ऐसा तो श्रीकृष्ण बोलला. मग सावळा सकंकणू बाहू पसरोनी दक्षिणू आलिंगिला स्वशरणू भक्त राजू तो. अशा प्रकारे त्यांनी त्याला पूर्णपणे आपल्या स्वरूपामध्ये मिळवून घेतलं. आणि आणखीन सुंदर ओवी, हृदया हृदय एक झाले, ए हृदयीचे ते हृदय घातले. हृदय हृदय एक होतात आणि जेव्हा असे दोन हृदय एक होतात त्यावेळी या हृदयातलं सगळं काही आपोआप त्या हृदयात जाते. त्याला काही वायरची गरज नाही, त्याला कुठल्या पाईपची गरज नाही, ते कुठलंच कनेक्शन आवश्यक नाही. ते न सांगता शब्देवीण संवाद होतो. आणि द्वैत न मोडिता केले आपणा ऐसे अर्जुना. द्वैत मोडू दिलं नाही, भक्ताला भक्तच ठेवलं. देव हा देवच राहिला, पण देवानी भक्ताला आपल्या योग्यतेचा करून ठेवलं. त्याच क्षणी तिथे द्वैतसुद्धा जोपासून ठेवलं, कारण पुढे त्याच्याकडून युद्ध करवून घ्यायचं आहे. असा हा सुंदर श्लोक, सर्व धर्मान परित्यज्य मामेकम शरण व्रजा. सुंदर व्याख्या केली माऊलीने की मला एकट्याला शरण येणे म्हणजे काय, परित्यज्य त्याग करणे म्हणजे काय. अहम तो आ सर्व पापेभ्यो, मी तुझ्या सर्व पापांना फेडून टाकेल आणि तुला मुक्ती प्रदान करेल, मोक्षापर्यंत घेऊन जाईल. या आशयाचा हा श्लोक, याच्यावरील या सुरुवातीच्या ओव्या, या ओव्यांनी तो आशय स्पष्ट झाला. पुढे उद्याच्या भागापासून पुढचा जो भाग येईल त्याच्यामध्ये गीतेचं महात्म्य, गीतेची योग्यता, वेदात आणि गीता माऊलीमध्ये आणि वेदामध्ये काय संबंध आहे, कशाप्रकारे गीता हे मोक्ष प्रदान करण्यासाठी स्वतंत्र असं शास्त्र आहे, या सर्व गोष्टीची व्यापक चर्चा येणार आहे. ती झाल्यानंतर मग त्याच्याही पुढे माऊली सिंहावलोकन करणार ग्रंथावरती, आणि प्रत्येक अध्यायामध्ये कोणकोणते विषय आले होते त्याच्यावर एक सारांशरूपी टीका, एक छोटीशी टिप्पणी माऊली करणार आहे. आणि ते आपल्याला पुढचे आणखीन 3 दिवस पुरणार आहे. आज या भागावर आपण इथे विश्रांती घेणार आहोत. पुंडलिकावरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम, श्री पंढरीनाथ महाराज की जय.